पृथ्वीचा 70.8% भाग जलयुक्त आहे. पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण असमान आहे. काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहेत, तर काही ठिकाणी ते मुबलक आहेत. वरील चित्रात व आकृती 5.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे विविध प्रकारचे जलविष्कार आपण अनुभवत असतो. वातावरणातील बाष्पामुळे हे आविष्कार घडत असतात. हवामानात होणाऱ्या बदलानुसार पुढील आविष्कार आढळतात. हिवाळ्यात सकाळी दव पडते, जास्त उंचीवरील प्रदेशात हिम पडते, तसेच कोठे कोठे पाऊस पडतो. काही प्रदेशात दाट धुके पडत असते, तर काही प्रदेशात अचानक गारा पडून पिकांचे नुकसान होते. ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात पाण्याचा वर्षाव होतो. हिम, गारा, पाऊस ही वृष्टीची प्रमुख रूपे आहेत.